शास्त्र सांगताय
ही व्यक्तीनं सरळ हृदयाचा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सरळ हृदयामध्ये भगवत भक्तीची जी जो पूर आहे तो येऊन काय करतो, निवास करत असतो। त्यासाठी आज आचार्यगण या महान महान जे संत झालेले आहेत त्यांनी हा उपदेश दिलेला आहे आपल्या अभंगांतून या गीतांमधून। तर केवळ ह्या दोन जे शास्त्र आहे गीता आणि भागवत त्याच्यातूनच त्यांनी उपदेश काढलेला आहे आणि तो सगळ्यांसमोर सरळ भाषेमध्ये काय केलेला आहे, प्रस्तुत केलेला आहे। तर भगवंत भगवत गीतेमध्ये एक श्लोक उच्चारण करतात। मी विचार केला की आज एक श्लोक बोलतो, नेहा विक्रमणाशोस्ति प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। तर भगवंत भगवत गीता बोलतात, 5000 वर्षापूर्वी भगवंतानी या भगवत गीतेचा उपदेश अर्जुनाला दिला। कुठे दिला हा उपदेश? कुरुक्षेत्राच्या भूमीवरती दिलेला आहे। का कुरुक्षेत्राची भूमी भगवंतांनी हे केली गीतेचा उपदेश देण्यासाठी? फार महत्वाचं कारण आहे। कारण एकदा भगवंत विचार करत होते की मला एक असा उपदेश द्यायचा आहे सगळ्यांसाठी की ज्या उपदेशामुळे जनसामान्य व्यक्ती माझी शरण ग्रहण करून घेऊ शकतो आणि माझी शरण ग्रहण केल्याने त्याचं जे जीवन आहे सुखमय आणि संपन्नमय होऊ शकत। तर भगवंत असे बऱ्याच ठिकाणी जातात आणि ज्यावेळी कुरुक्षेत्रामध्ये जातात युद्धाच्या अगोदर तेव्हा भगवंत तिथे एक गोष्ट पाहतात आणि ते पाहिल्यानंतर भगवंतांनी विचार केला, अरे ही जी भूमी आहे ही उचित आहे, श्रेष्ठ आहे गीतेचा उपदेश देण्यासाठी। त्यासाठी जी कुरुक्षेत्र भूमी आहे धर्म क्षेत्र आहे। कोणतं क्षेत्र आहे ते? जिथं धर्माचं स्थान आहे। तर भगवंत तिथे गेले तर तिथं पाहिलं की एक शेतकरी आपला जो खाचर आहे त्याचं पावसाळ्याचे दिवस होते आणि पाणी असं ओसांडून वाहत होत तिथं आणि त्याचा बाण थोडा तुटला तिथून पाणी जात होत। आता त्याला वाटलं की आता पाणी पिकासाठी फार महत्वाचं आहे तर पाणी थांबवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केला परंतु तो थांबू शकला नाही पाणी। त्याला काही भेटाने असं ना मोठा दगड या काय असं जास्त माती वगैरे, परंतु त्यावेळी त्याचा एक मुलगा छोटा तिकडं आपल्या वडिलांना पाहण्यासाठी त्या काहीतरी देण्यासाठी आला असा हा शेतामध्ये। जेव्हा आला तर त्याला अचानक त्याने विचार केला त्या शेतकऱ्याने, अरे हे पाणी वाहत आहे मला काय दगड भेटत नाही, मला दुसरं काय भेटत नाही। कोणाला उचलला त्याने? आपल्या मुलाला उचलला आणि जिथून पाणी वाहत होत का ते थांबण्यासाठी त्या पोराला त्याच्यात टाकलं आणि बंद करून टाकलं ते स्थान। तर हे भगवंतांनी पाहिलं, भगवंत म्हटले अरे हे जे स्थान आहे त्याचा फार प्रभाव आहे। प्रत्येक स्थानाचा आपला प्रभाव आहे, है ना? सत्वगुणी रजगुणी तमगुणी स्थान आहे। हा जसं जिथं दारू पिली जाते, वैशालय आहे, या शहर हे सगळं तमगुणी आहे। जिथं मांस खातात लोक हे सगळं तमगुणी आहे। अशा ठिकाणी राहणारे लोक कधी भगवंताचं स्मरण त्याच्या जीवनात वाढू शकत नाही। आणि शहरातलं जीवन काय आहे? रजोगुण आहे। रजोगुण म्हणजे जिथं व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप कामना आहे, पैसे कमवण्याची कामना, भोग करायची कामना, ह्या इच्छेनं व्यक्ती पागल झालेला आहे शहरामध्ये। तर त्यामुळं अशा ठिकाणी पण भगवंताचं स्मरण होणं काय आहे? फार कठीण आहे। परंतु जे आरण्य या गाव आहे ते फार चांगलं स्थान आहे भगवंताचं स्मरण करण्यासाठी, कारण तिथं चंचलता अधिक नाहीये, इंद्रिय आकर्षण या ठिकाणी अधिक नाहीये। शहरामध्ये इंद्रिय सगळी काय करतात? विचलित होतात, आकर्षित होतात भोग करण्यासाठी। तर त्यामुळं स्थानाचा आपला प्रभाव आहे। आणि जसं मंदिरात आलं तर कसं आपण स्वाभाविक रूपाने शांती अनुभव करतो, सुख या आनंद अनुभव करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक स्थानाचा तो प्रभाव आहे। तर कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा भगवंतांनी पाहिलं तर तो शेतकरी आपल्या मुलाला उचलून बांधामध्ये बांधून टाकलं। त्याला म्हटलं काय प्रभाव आहे या स्थानाचा, म्हणजे आपुलकी या त्याग असा तो तिथं त्याला म्हणतात अनासक्ती। आणि इथे आसक्ती फार आकर्षण दुसरे की काय प्रभावच पडत नाही त्या आकर्षणाचा. हा जर अशा असं जे पाहिलं तर भगवंत म्हटले अरे हे स्थान महत्वाचं, इथं काय केलं पाहिजे, मला भगवद्गीतेचा उद्देश प्रदान केला पाहिजे. तर भगवद्गीता काय आहे, भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं प्रमुख जे समस्या आहे त्याचं निवारण करण्यासाठी भगवंतांनी एक असं गीत गायलं अर्जुनासाठी. हा 45 मिनिटांसाठी अर्जुनासाठी भगवंतांनी गीत गायलं आणि ह्या हा जो गीता आहे तो सगळ्या जगाला भगवंतांनी काय ज्ञानरूपी जे गीत आहे ते सगळ्या जगासाठी दिलेलं आहे. तर भगवद्गीतेमध्ये कितीतरी विषयांचं वर्णन आहे. परत एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात नेहा विक्रमना शोस्ती प्रत्यवायून विद्यते सल्पमप्यश धर्मश त्रायते महत्व भयात. जो व्यक्ती यदि भगवंत म्हणतात अर्जुना कोणी व्यक्ती यदि केवळ दोन कार्य करत असेल या माझी भक्ती थोडा वेळ जरी त्याने केली तर त्याचा जो लाभ आहे